5 रेड एफएम वर रुद्रा तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये एंड मॉर्निंग नंबर 1 मध्ये जसं थोडा वेळापूर्वी आपण डिस्कस करत होतो गोदावरीची स्वच्छता आणि एकूणच रामकुंड सध्या नदीपात्राकडे पाहावत नाही अशी अवस्था होऊन गेलेली आहे. एक तर आधीच पाऊस कमी आहे, पाणी नाही आहे, त्यातल्या त्यात पाणी सोडता येत नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्या रामकुंडाचं आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन त्या पात्रामध्ये थोडंफार पाणी पोहोचवण्याचं प्रोव्हिजन करण्यात आलं होतं, पण ते पाणीसुद्धा आता दूषित होत चाललेलं आहे. एकूणच उपाययोजना करणं हे गरजेचं आहे आणि प्रत्येकानं स्वयंप्रेरणेनं थोडेसे इनपुट्स टाकणं गरजेचं आहे. काय इनपुट्स आपण टाकू शकतो, काय आपण नक्की करू शकतो, काय वाटतंय तुम्हाला? 6601935 नंबर आहे. सांगताय तुम्ही सुनोना संगे मरमर की ये मिनारे फ्रॉम यंगिस्तान. गाणं येत आहे थोडासा वेळात सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम.